एकुलता एक मुलगा अपघातात गंभीर जखमी झाला. 1.5 लाख रुपये खर्च येणार होता, पण राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे सारं काही व्यवस्थित झालं. आरोग्य पत्रामुळे मुलावर मोफत शस्त्रक्रिया झाली.
होय, महाराष्ट्र शासनाची राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. योजने अंतर्गत सर्व पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना निवडक गंभीर शस्त्रक्रियांसाठी 1.5 लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. आपल्या आरोग्य पत्रासाठी जवळचे महा ई सेवा केंद्र, संग्राम केंद्र किंवा टपाल कार्यालयाशी संपर्क करा. लक्षात घ्या, रेशन कार्ड दाखवूनही मोफत उपचाराचा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी 1553 88 वर कॉल करा.